स्तोत्र संहिता अध्याय 111 परमेशाचे स्तवन करा। सरळ जनांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन। परमेश्वराची कृत्ये थोर आहेत, ज्यास ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करीतात। त्याची कृती साक्षात मान व महिमा आहे। त्याचे न्यायीपण सर्व काळ टिकून राहते। आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण रहावे असे त्याने केले आहे। परमेश्वर दयाळू व कनवाळू आहे। त्याने आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे। तो आपला करार सदा स्मरतो। त्याने आपल्या लोकास राष्ट्रे वतनादाखल देऊन आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखविले आहे। त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य व न्याय आहेत। त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत। ते सदा सर्व काळ अढळ असे आहेत। ते सत्याने व सरळपणाने नेमिलेले आहेत। त्याने आपल्या लोकास उद्धारदान पाठवून दिले आहे। त्याने आपला करार सर्व काळचा नेमिला आहे। त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे। परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय। त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वास सुबुद्धी प्राप्त होते। त्याचे स्तवन सर्व काळ चालते।